चितर क्रमांक 29 आपल्या शत्रूवर प्रेम करा. येशून आपल्या चेल्याले दुसऱ्या साऱ्या लोकांवर जातीवर एवढंच नाही तर आपल्या शत्रूवरही प्रेम करायला सांगितलं शिकवलं. या लोकांना झगडणं सोडून दिलं काहून की ते येशूवर प्रेम करतात. जेव्हा एका माणसानं चोरायनं पकडून मारलं घायल केलं तेव्हा एका एकळ्या जातीच्या माणसानं त्याला उचललं त्याच्या जखमा धुतल्या आणि त्याची देखभाल केली. त्यानं कोणाले पैसे मागितले नाहीत. त्यानं त्याची काळजी घेतली कारण त्याला त्याची खूप मदतीची गरज होती. येशून म्हटलं आम्हाला पण असंच चांगलं काम करायला पाहिजे.